सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्रा तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये. महिला आता आपल्या आहुजींचंही नाव लावू शकतात किंवा लग्नाआधीचं वडिलांचंही नाव लावू शकतात आणि मुलं जी आहेत ती नाव लावू शकतात आपल्या पित्याचं किंवा मातेचं. ऐच्छिक गोष्टी सुरू होतील काही दिवसात या विषयासंदर्भात सुलक्षणाजींचं मत जर ऐकाना शकतो.
हाय रुद्रा, मी सुलक्षणा बोलते.
सुलक्षणाजी कशा आहात?
मस्त.
बोला बोला, आपल्या आजच्या विषयाबद्दल काय बोलाल?
ऍक्च्युली हे जे माहेरचं नाव लावण्याचा जो निर्णय आहे तो खरंच छान आहे की तुम्हाला चॉईस आहे की ऍदर तुम्ही आधीचं नाव लावू शकता किंवा नंतरचं पण नाव लावू शकता. पण मला असं वाटतं त्याच्याने कन्फ्युजन व्हायला नको.
ओके,
म्हणजे पुढे त्याच्यानंतर जेव्हा पिढी तुमची वाढणार आहे त्याच्यानंतर मुलांचे नाव लावण्यासाठी त्याच्यानंतर वाद व्हायला नको. ही गोष्ट ना जेवढी पॉझिटिव्हली आपल्याला घेता येईल ना तेवढी आपण घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये आहे ना मिसअंडरस्टँडिंग पण व्हायला नको. नाहीतर आधीच आपल्याकडे सासर महाराष्ट्रांमध्ये एवढंच कारण पुरतं, अजून हे एक त्याच्यात भर नको पडायला असं मला वाटतं. आणि तसंही नाव म्हणजे हे फक्त आपल्या शरीराचं नाव आहे ना, ऍक्च्युली आपल्या कर्मांनी आपली आपण ओळख सिद्ध करायला पाहिजे.
अशा अत्यंत महत्वपूर्ण गोष्टी आहेत ह्या, अत्यंत पॉझिटिव्हली घेणं गरजेचं आहे या प्रोसेसला. नाही तो जो चल रहा है वो चलने दो असं म्हटलं तरी सुद्धा हरकत नाहीये. कशा पद्धतीनं आता आपण या सगळ्या गोष्टींकडे पाहतोय, कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी चालतायत, आता या गोष्टीचं उत्तर तर काळच देईल. वाट पाहूया तोपर्यंत. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहू.